श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। चांगदेव पासष्टीची 14वी ओवी काल घेऊन झाली। 14व्या ओवीमध्ये गुळ आणि त्याची गोडी ही आकारावर अवलंबून नसते, त्याच्या वजनावर अवलंबून नसते, गोडी हा त्या गुळाचा मूलभूत गुण आहे। परमात्माच जगाच्या रूपाने हा नटलेला आहे। जग दिसते, परमात्मा दिसत नाही। जगाचे स्वरूप नानाविध आहे, त्याला नाम रूप वर्ण आकार असंख्य आहे। गुळाची ढेप मोडली तर गुळाची गोडी गेली असे होत नाही, किंवा गुळाची जी गोडी आहे ती त्या ढेपीच्या आकारावर अवलंबून नसते, असा आशय दाखवणारी चांगदेवाला उपदेशपर केलेली ही ओवी काल घेऊन झाली। आज 15व्या ओवीकडे आपण वळणार आहोत। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री पंढरीनाथ महाराज की जय। चांगदेव पासष्टीची 15वी ओवी। घडिये चेनी आकारे प्रकाश जे जेवी अंबरे तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे स्फूर्तीची हे। घडियेचेनी आकारे प्रकाशिजे जेवी अंबरे। घडियेचेनी म्हणजे घड्याळ नाही, घडी म्हणजे घड्याळ नाही, घडियेचेनी म्हणजे कपड्याची जी घडी घालतो आपण ती। घडियेचेनी आकारे प्रकाशिजे जेवी अंबरे तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे स्फूर्तीची हे। घडीच्या आकारामध्ये जेव्हा कापड असते, जेव्हा वस्त्र घडी घातलेलं असते, ते घडी उघडल्याबरोबर ते वस्त्र स्पष्ट दिसू लागते। ते घडी जर असेल तरीसुद्धा ते वस्त्रच दिसते, आणि घडी उकलली तरीसुद्धा वस्त्र दिसते, म्हणजे ते प्रकाशित होते। त्याप्रमाणे विश्वाच्या स्फूर्तीने ते आत्मस्वरूपच प्रकाशित होते। घडी घातलेले वस्त्र किंवा घडी उलगडलेले वस्त्र, कोणत्याही आकारामध्ये ते वस्त्रच असते आणि वस्त्रच प्रकाशित होते। त्याप्रमाणे जगातील कोणताही पदार्थ घ्या, तो त्या परमात्म्याच्या प्रकाशानेच प्रकाशित आहे। कोणताही पदार्थ कोणत्याही स्वरूपात आपल्याला दिसला तरी परमात्माच या पदार्थाच्या रूपाने विस्तार पावलेला आहे हे लक्षात येते। हे कोणाला लक्षात येते? ज्याला याची अंडरस्टँडिंग आहे त्याला लक्षात येते, ज्याची बुद्धी अभेद आहे। ज्याच्या बुद्धीमध्येच भेद असेल तर त्याला हे कळणार नाही, पण ज्याची बुद्धी अभेद आहे त्याला हे लक्षात येते। आता याच्यामागचं सायन्स थोडंसं आपण विचारात घेऊया। असं तर आपल्याला कळणार नाही याचं तात्पर्य काय आहे, पण थोडंसं जे थोडेफार सायंटिफिक माइंडची किंवा ज्यांनी ज्यांना थोडीशी जरी अंडरस्टँडिंग आहे व्यवहाराची त्यांना हे समजू शकेल। आता या विश्वामध्ये, या पृथ्वीतलावर, विश्वाचं जाऊ द्या, या पृथ्वीतलाचं बोलूया, या पृथ्वीतलावर आपल्याला जितके काही चर अचर पदार्थ दिसतात, आपण जिवंत आहो, लाईव्ह आणि डेड या दोन कॅटेगरी आपण ब्रॉडली करतो। लाईव्ह चालता चालू फिरू शकतात, श्वासोच्छ्वास घेऊ शकतात, किंवा जे चालू फिरू शकत नाही ते रेस्पिरेशन करू शकतात, त्यांच्यामध्ये न्यूट्रियंटचा फ्लो असतो, झाडं जणू आणि इतर प्राणी मात्र, त्या व्यतिरिक्त मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲरोबिक असतील, ॲनॲरोबिक असतील, तर जितके काही क्लासिफिकेशन आहे लिव्हिंग थिंग्सचे त्यांच्यामध्ये आत्मा आहे हे तर सिद्ध केलेलं आहे. सायंटिफिकली हे आपल्याला माहिती आहे की त्यांच्यामध्ये आत्मा आहे किंवा त्यांच्यामध्ये अशी एक वस्तू आहे जी तिथून निघून गेल्यानंतर ते डेड होतात. ती वस्तू त्याला आत्मा म्हणा की नका म्हणू, पण ते एक एनर्जीचा असा फॉर्म आहे जोपर्यंत त्या लिव्हिंग बॉडीमध्ये आहे तोपर्यंत ते सजीवासारखं वर्तन करते. आणि ते काय एकदा निघून गेलं तर मग निर्जीव होते. त्याचप्रमाणे सायन्सचे जे ॲडव्हान्स स्टडीज आहे किंवा केमिस्ट्रीमध्ये लागलेले शोध आहे त्यांनी हे सिद्ध केलं आहे की प्रत्येक कण अणु रेणू ज्याला म्हणतो आपण, त्या प्रत्येक कणामध्ये त्याचं डिव्हिजन आपण करत करत सूक्ष्मात सूक्ष्म गेलो तर आपण कुठे जातो, त्याच्या ॲटमपर्यंत जातो, परमाणूपर्यंत जातो. परमाणूपर्यंत गेल्यानंतर त्याचं पुन्हा विभक्तीकरण जर केलं तर त्याच्या आतमध्ये एका परमाणूच्या आतमध्ये एक न्यूक्लियस असतं. न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन आणि प्रोट्रॉन्स भरलेले असतात आणि त्याला ऑर्बिट्स असतात. ऑर्बिट्समध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. त्या इलेक्ट्रॉन्सला फिरण्याची एनर्जी ही तर तिथे काही बॅटरी लागलेली नाही आहे. ती एनर्जी कुठून आलेली आहे, कोणी दिलेली? क्वांटम जम्प्स ज्याला आपण म्हणतो, ऑर्बिटल जम्प्स ज्याला आपण म्हणतो, त्या व्यतिरिक्त पॉझिट्रॉन्स असतात. न्यूट्रॉन्स प्रोट्रॉन्सच्या व्यतिरिक्त पॉझिट्रॉन्स पण असतात. त्यानंतर इलेक्ट्रॉन्समध्ये बाहेर फिरतात त्यांना स्टेबल ऑर्बिट होण्यासाठी 2, 8, 18 अशी व्यवस्था लागत असते. त्यापेक्षा कमी न्यूट्रॉन्स असतील तर तो ॲटम खूप रिएक्टिव्ह असतो, किंवा जास्त न्यूट्रॉन असतील तर तो आपले न्यूट्रॉन्स दुसऱ्यांना देऊ इच्छितो. सगळ्यात सोपं उदाहरण आपण सोडियम क्लोराईडचं म्हणून सांगत असतो शाळांमध्ये, 6व्या 7व्या वर्गात आपल्याला शिकवण्यात येते आयनिक बॉन्ड्स. सोडियमच्या बाह्य ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो, क्लोराईडच्या बाह्य ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. ते 7 आणि हा 1 दोन्ही जवळजवळ लगेच येतात, जेणेकरून दोघंही जण 8-8 इलेक्ट्रॉन्स अनुभव करू शकतात आणि ते सोडियम क्लोराईड नावाचा साल्ट फॉर्म करतात. हे सांगायचं तात्पर्य असंच की परमाणूच्या लेवलमध्ये सुद्धा तिथे एनर्जीचा फ्लो तिथे आहे. त्या एनर्जी फ्लोमुळे, आणि तो एनर्जीचा फ्लो कशामुळे, कारण तिथे ऊर्जेचा फॉर्म चैतन्याच्या रूपात आहे. ते व्हायब्रेशन्स आहेत. देवळातला देव दगडाचा बनला असेल पण त्या दगडामध्ये व्हायब्रेशन्स आहेत. कोणी आपली प्राणप्रतिष्ठा करताना कोणी आपले प्राण त्यात ओतले असतील तो वेगळा भाग, कोणी त्याला अंधश्रद्धा म्हणू शकतात, पण सायंटिफिकली विचार केला तर त्यात व्हायब्रेशन्स आहेत ना. म्हणून ज्या ठिकाणी जाऊन तुम्हाला समाधान वाटतं देवळात जाऊन बसल्यानंतर, थोडा वेळ का होईना, तिथे बसल्यानंतर तुम्हाला शांती वाटत असते, शांती अनुभवाला येते. ते कशा पाहिजे ते, कारण तिथे चैतन्य आहे. आणि तुम्ही तिथे गेल्यानंतर डोळे बंद केले की तेच व्हायब्रेशन्स त्या मंदिराचा आकार, मंदिराचा गाभारा, त्या दगडाच्या मूर्तीतलं चैतन्य, तिथे चांगल्या भावनेने आलेल्या लोकांचं चैतन्य, त्यांचे व्हायब्रेशन्स, या सगळ्यांनी मिळून एक असं वातावरण तिथे निर्माण झालं असते जिथे बसल्याने तुम्हाला समाधान मिळते. म्हणून देवळात जायची इच्छा होते. आता ती आपली भीक मागण्याची वृत्ती आहे की आपण देवाला काहीतरी मागायला जातो, देवा मला हे दे, देवा मला ते दे. काही न मागता जाऊन गपचूप डोळे बंद करून तिथे बसलं, ध्यान जरी लागलं नाही, नुसतं डोळे बंद करून 5 मिनिट बसलं तरी एक शांती मिळते. तर हे जे एनर्जीचे फॉर्म्स आहेत, व्हायब्रेशन्सचे फॉर्म्स आहेत, हे दाखवतात की सर्वत्र ते परमात्मा तत्वच बसलेलं आहे. एका झाडाखाली शांतपणे बसा, तिथे बसल्यानंतर एक वेगळं समाधान मिळते. वारा सुरू असेल हळूच, झाडाची पानं हलत असतील तर आणखीन जास्त समाधान, कारण हे सगळं नॅचरल आहे. तर त्या वाईब्स, व्हायब्रेशन्स आणि ते चैतन्य, आणि जर का तुम्ही ध्यानात बसलात, आतमध्ये जाऊ लागलात, तर लगेच तुम्हाला अनहत ऐकायला आल्यानंतर चैतन्य काय असते याची अनुभूतीसुद्धा येऊ लागते. तर घडीच्या आकाराने, जी घडी असेल किंवा उकललेला वस्त्र असेल, तरी ते उकललेलं असो किंवा घडीमध्ये ठेवलेलं असो, त्या विश्वाच्या स्फूर्तीने ते आत्मस्वरूपच स्फूर्ती प्रकाशित होत असते असं चांगदेवांना माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात. किती गहन रहस्य लपलेलं आहे ओळीमध्ये. घडीयेचे नि आकारे प्रकाशिशे जेवी अंबरे, तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे स्फूर्तीची हे. तर तो परमात्माच या सर्व पदार्थाच्या रूपाने विस्तार पावलेला आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा प्रसिद्ध अवण, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, फार प्रसिद्ध अभंग आणि खूप मधल्या काळात खूप गाजलेला अभंग. खूप गावोगावी देवळामध्ये वाजायचा. आताही सकाळी रेडिओ उघडल्यानंतर किंवा जुन्या लोकांकडे ज्या कॅसेट्स वगैरे असतील किंवा ज्या रेकॉर्डिंग्स आहेत किंवा यूट्यूबवरती सहज तुम्हाला ऐकायला मिळेल, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. किंवा दुसरा एक फार सगुण आणि निर्गुणाची तुलना करणारा एक फार सुंदर अभंग, सगुणी निर्गुण निर्गुणी सगुण दोन्ही भिन्नपण नसे मुळी. सगुणात निर्गुण आहे आणि निर्गुणात सगुण आहे. सगुण आणि निर्गुण खरोखर जर समजायचं असेल तर आपण नदीची तुलना करू शकतो. नदी आहे, एका गावातून नदी वाहत असते. नदीचा इकडचा किनारा आणि तिकडचा किनारा, ज्याला आपण ऐल तीर आणि पैल तीर म्हणतो. नदीचं ऐल तीर म्हणजे हे सगुण भक्ती किंवा पराभक्ती. नदीचं पैल तीर ती निर्गुण भक्ती. तर हे सगुण सगुण आपल्या जवळच आहे. विठोबा कटेवरी कर ठेवून उभा आहे, त्या विठ्ठलाला आपण दैवत मानतो, त्या सगुण रूपात मानतो. सगुण म्हणता 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 ते निर्गुण कधी होतं कळत नाही. आणि नामस्मरण करता करता सगुणातून निर्गुणात कधी आपण जातो हे कळत नाही असं गोंदवलेकर महाराज आपल्या प्रवचनामध्ये सांगायचे, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. तर या तीरावरून त्या तीरावर जायचं आहे. जायचं तर पल्ल्याडच आहे, जायचं तिकडे पलीकडेच आहे. कारण तिथे जे आहे ते कुठेच नाही आहे आणि तिथे जे आहे तेच सर्वत्र आहे. आता तेच जर सर्वत्र आहे, निर्गुण व्हायचं आहे, तर मग माऊली म्हणतात की सगुणी निर्गुण निर्गुणी सगुण दोन्ही भिन्नपण नसे मुळी. मुळात हे दोन्ही भिन्न नाहीच आहे. हेम अलंकार अलंकारी हेम मृन्मयेची धाम धाम तेची. हेम अलंकार, हे म्हणजे सोनं, प्युअर सोनं. सोनंच अलंकार आहे आणि अलंकाराचे सोने आहे. त्याप्रमाणे सगुण आणि निर्गुण हे दोन्ही एकच आहे. ह्या उपाधिभेद यात नाही.
किंचित महत उपाधी कल्पित मुळी ते अंशिक एकमेव.
उपाधी भेदाने वेगवेगळे वाटत असतील तरी ते किंचित वेगळे वाटतात, पण ते उपाधीचा उपाधीची कल्पना आहे. मुळी ते अंशिक एकमेव, ते मुळात पूर्णांशाने अंशाने नाही तर पूर्णांशाने ते एकच आहे.
इहतेची पर पिंडते ब्रह्मांड ब्रह्मची अखंड ज्ञान देव.
आता उपाधीच्या भेदाने वेगवेगळे वाटतात भासतात, पण इह तेची पर म्हणजे ऐल तीर तेच पैल तीर. सगुण आहे तेच निर्गुण आहे. पिंड तेची ब्रह्मांड, पिंडे ब्रह्मांडे ब्रह्मांडे पिंडे. जे युनिव्हर्सची जशी रचना आहे ना, वेगवेगळे ऑर्बिट्स आहे, त्या ऑर्बिट्समध्ये प्लॅनेट्स फिरतात, सेंटरमध्ये सूर्य आहे. आता तेच जर बघितलं आपण परमाणूमध्ये तसंच आहे. न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या बाहेर ऑर्बिट्स आहे आणि ऑर्बिट्समध्ये परमाणू फिरतात. ज्याला आपण सन प्लॅनेट सॅटेलाइट मॉडेल म्हणतो, सन प्लॅनेट सॅटेलाइट मॉडेल सायन्समध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये म्हणतात. आणि आता आजकाल विकेंद्रीकरण आणि केंद्रीकरण याची जेव्हा कल्पना करतात तर हा सन प्लॅनेट सॅटेलाइट मॉडेल. तर तसं हे पिंडे ते ब्रह्मांडे, ब्रह्मांडे ते पिंडे, शेवटी सर्व ब्रह्मांड हे ब्रह्मांडातच किंवा त्या ब्रह्मातच विलीन होऊन राहते. ब्रह्मांड हे ब्रह्माचं बनलेलं आहे. छोट ब्रह्माचे सगळे कण मिळून ब्रह्मांड तयार होते. युनिव्हर्स पृथ्वीपर्यंत बोलत नाही बरं. माहीत नाही अशा किती पृथ्व्या असतील, माहीत नाही अशा किती गॅलेक्सीज असतील. ह्या ब्रह्मांडाबद्दल इथे माऊली बोलत आहे. इह तेची पर ऐल तीर तेच पहिलं तीर, सगुणी निर्गुण निर्गुणी सगुण, दोन्ही भिन्नपण नसे मूळ. आता हे समजण्याला थोडंसं कठीण वाटते, पण हे जेव्हा आपण याची अनुभूती घेतो तेव्हाच हे समजू शकतं. जेव्हा आपण इतक्या खोलवर जाऊन अभ्यास करू, मॉडर्न सायन्समध्ये सुद्धा तेच प्रिन्सिपल्स आले आहेत बरं. म्हणून ब्लँकेट स्टेटमेंट की आधुनिक सायन्स बेकार आहे हा पण मूर्खपणा आहे. माऊलीची जी लेवल आहे ती वेगळी लेवल होती. 800 वर्षापूर्वी त्यांना हे अवगत होतं, त्यांना हे माहिती होतं की सन प्लॅनेट सॅटेलाइट मॉडेल काय आहे हे माऊलीला माहिती होतं. कदाचित चांगदेवाला कळालं असेल किंवा नाही, पण माऊलीला हे माहिती होतं. आणि आता आज जे समजण्याचा प्रयत्न करतो आपण चैतन्याच्या भाषेत, ऊर्जेच्या भाषेत, व्हायब्रेशनच्या भाषेत, ते सुद्धा सायन्सशी जुळतं. म्हणून एखादा सायंटिस्ट म्हणत असेल की हे स्पिरिच्युअल नॉलेज रिजेक्टेबल आहे तर तो मूर्ख आहे. आणि एखादा स्पिरिच्युअल लीडर म्हणत असेल की मॉडर्न सायन्सचं जितकं काही नॉलेज आहे ते वेस्ट आहे तर ते पण मूर्खपणाचं आहे. दोघांमध्ये साम्य आहे. त्याचं कारण काय? त्याचं कारण हे आहे की ते परमात्ममयच आहे जे आहे ते. याला समग्र रूपाने समजण्याचा प्रयत्न करावा लागेल, तरच हे समजता येईल. तुकाराम महाराजाचा फार चांगला एक अभंग.
अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुळीची जी होती आच्छादली.
अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती. अंतरीची ज्योती आपल्या आतमध्येच एक प्रकाश आहे. एनर्जीचा फॉर्म आहे. दीप्ती एनर्जीचा फॉर्म आहे, ज्योती एनर्जीचा फॉर्म आहे. तर ती आतमध्ये आहे, म्हणजे ती ज्योती स्वरूपाने दिसत नाही अशी आपण दिव्याची ज्योत पाहतो आपण, कारण आपण ती ज्योत पाहतो, ती पाहायची सवय झाली म्हणून त्याला आपण ज्योत समजतो. म्हणजे ज्योत म्हटलं की तशीच असेल असा आपल्याला आभास होतो. म्हणून बरेच लोक ध्यान करताना प्रयत्न करतात, कल्पना करतात की आपल्या आतमध्ये एक ज्योती आहे. ज्योतीचा अर्थ तो नाही आहे, एनर्जीचा फॉर्म आहे. अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुळीची जी होती आच्छादली. आता त्या ज्योतीची दीप्ती तोपर्यंत अनुभवाला येऊ शकत नाही जोपर्यंत ज्ञान तिथे उद्भवत नाही. आणि ती काही वेगळी आली का? नाही, ती आच्छादलेली होती. ते आच्छादन वेगळं केलं तर ते दीप्ती, त्या ज्योतीची दीप्ती दिसू लागली, तो प्रकाश दिसू लागला.
तेथीचा आनंद ब्रह्मांडी न माये, उपमेशी काय देऊ सुखा.
तुकाराम महाराज म्हणतात, बाबांनो मी कशाची उपमा देऊ त्या सुखाला. तेथीचा आनंद ब्रह्मांडी न माये. ज्या क्षणी त्या दीप्तीचा अनुभव मला आला, ज्या क्षणी आत्मानुभूती झाली, स्वानुभवाच्या बैठकीत आत्मानुभव भोगायला मिळाला, त्या क्षणी झालेला आनंद मी काय सांगू? त्या सुखाची उपमा मी कशाला देऊ? तेथीचा आनंद ब्रह्मांडी न माये, उपमेशी काय देऊ सुखा. एक वेगळ्या प्रकारचं सुख, वेगळ्या प्रकारचा आनंद, ज्याची उपमा, ज्याची तुलना कशाशीच करता येत नाही.
भावाचे मथिले निर्गुण संचले, ते हे उभे केले विटेवरी.
आता तीच गोष्ट जे अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, तीच जेव्हा सगुण रूपात आली, कारण ती तर निर्गुण गोष्ट होती, ती ज्योती दिसते का, ती दीप्ती दिसते का, आता ही जेव्हा सगुण रूपात आली, भावाचे मथिले निर्गुण संचले, आणि ते काय झालं त्याच्यामुळे, ते हे उभे केले विटेवरी. हे जे विटेवर उभे आहे ते त्या निर्गुणातूनच हे सगुण झालेले आहे, किंवा या सगुणाच्या ठाई मी माझं चित्त स्थिर केलं तर मी त्या ज्योती आणि दीप्तीपर्यंत पोचणारच.
तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी, प्रेमाची जे थोरी साठवण.
तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी, ज्या ब्रह्मांडाची गोष्ट केली ते ब्रह्मांड इतरत्र कुठेही नसून, कारण जे सुख झालं ते ब्रह्मांड एवढं होतं, त्याची तुलना ब्रह्मांडात कशासोबत करता येत नव्हती. आणि ते ब्रह्मांड जेव्हा या सगुण मूर्तीमध्ये निर्गुणत्व मी पाहिलं, तेव्हा ते ब्रह्मांड मला कुठे नाही तर त्या पंढरपुरात दिसलं, त्या पंढरीला दिसलं. आणि ही प्रेमाची जे थोरी साठवण, आणि म्हणून प्रेमरूपाची ही सगळी साठवण पंढरी, म्हणूनच आम्हाला ब्रह्मांडासारखी थोर भक्ती प्रेमाची साठवण आहे. इट इज अ ट्रेजर ऑफ ऑल लव. पंढरपूर काही नसून इट इज अ ट्रेजर ऑफ लव, फार मोठा स्टोर आहे. अशी त्या सगुण आणि निर्गुणाची इथे सांगड घालून आज आपण इथे थांबणार आहोत वेळेच्या मर्यादेत, आणि उद्या परत या ओवीला व्यवस्थितपणे समजण्याचा प्रयत्न करू. सुंदर आणि गोड ओवी आहे.
घडियेचे नि आकारे प्रकाशिजे जेवी अंबरे, तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे स्फूर्तीची हे.
घडी घातलेले वस्त्र, ते घडी घातलेले असो किंवा उकललेले असो, कोणत्याही आकारामध्ये ते वस्त्र प्रकाशितच आहे. त्याप्रमाणे जगामधील कोणताही पदार्थ कोणत्याही स्वरूपात आपल्याला दिसला तरी तो परमात्माच या पदार्थाच्या रूपाने विस्तार पावलेला आहे असे समजावे.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.